आकाशवाणी नागपूर आभराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 288 नगर परिषदा आणि 285 नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकात महायुतीची मुसंडी. भाजप ठरला पहिला पक्ष. भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहनगर असलेल्या नागपूर जिल्ह्यात 15 पैकी तब्बल 12 नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष. कामठी 40 वर्षानंतर फुललं कमळ. विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या सोयींबाबतच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं. हवाई वाहतूक मंत्रालयाचे निर्देश. आणि 19 वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या 288 नगर परिषदांच्या आणि 285 नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकांची मतमोजणी आज सुरू झाल्यापासून राज्यात बहुतांश ठिकाणी महायुतीनं मुसंडी मारली असून भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या विजयाबद्दल आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीनं या निवडणुकीत विक्रम प्रस्थापित केल्याची माहिती दिली.
बीजेपी ही सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी आहे. 129 शहरों के प्रेसिडेंट नगराध्यक्ष ये भारतीय जनता पार्टी के बने हैं. 75% नगर पालिकाओं में बीजेपी शिवसेना और राष्ट्रवादी महायुति के नगराध्यक्ष बने हैं. बीजेपी ने एक नया रिकॉर्ड कायम किया है. 48% नगर सेवक पूरे राज्य के ये बीजेपी के सिंबल पर चुनकर आए हैं. करीब 3500 हमारे 3300 हमारे नगर सेवक चुनकर आए. ये महाराष्ट्र में एक रिकॉर्ड हम लोगों ने किया है और एक प्रकार से लोगों ने महाराष्ट्र की सरकार के कामों पर और जो विकास का एजेंडा हमने लोगों के सामने रखा उस पर मोहर लगाई है.
नगरपालिका नगर पंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला दणदणीत यश देऊन मतदारांनी विकास सेवा सुशासनाला कौल दिला आहे. भाजपावर मोठा विश्वास दाखवल्याबद्दल जनतेचे आभार मानतो असं प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या विजयोत्सवावेळी केले. ढोलताशांचा गजर करत गुलाल उधळत मिठाई वाटप करीत भाजपाचा विजय साजरा करण्यात आला. नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला कौल दिला आहे. राज्यात पायाभूत सुविधा विकासाची मोठी कामं महानगरांमध्ये सुरू आहेत. याच कामांच्या आधारावर महापालिका निवडणुकीतही मतदार विकासाच्या मुद्द्यावर महायुतीला विजयी करतील असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला. भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहनगर असलेल्या नागपूर जिल्ह्यात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं घवघवीत यश मिळवलं आहे. 19 नगरपालिका आणि 12 नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून 15 पैकी तब्बल 12 नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. या निवडणुकांमध्ये केवळ एका नगरपालिकेत काँग्रेसला, एका ठिकाणी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि एका नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाला यश मिळालं आहे. उर्वरित सर्व ठिकाणी भाजपानं बाजी मारली आहे. भाजपचे नगराध्यक्ष कामठी सावनेर उमरेड खापा वाडी कळमेश्वर यांच्यासह इतर नगरपालिकांमध्ये निवडून आले आहेत. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं काटोल नगरपालिकेत अध्यक्षपद पटकावलं तर शिवसेना शिंदे गटानं रामटेकचा गड राखण्यात यश मिळवलं आहे. दरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी नगरपालिकेत भाजपला प्रथमच यश मिळालं आहे. सावनेर नगरपालिकेत भाजपानं पुन्हा एकदा काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का दिला आहे. चंद्रपूरच्या 11 पैकी अवघ्या 2 ठिकाणी भाजपला यश. काँग्रेसनं ब्रह्मपुरीसह सर्वाधिक 7 नगरपालिका जिंकल्या. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी आणि देसाईगंज या तिन्ही नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकत भाजपनं प्रस्थापित केली. गडचिरोलीत प्रणोती निंबोरकर, आरमोरीत रुपेश पुणेकर तर देसाईगंजमध्ये लता सुंदरकर विजयी झाल्या. गोंदिया नगर परिषदेत काँग्रेस पक्षाचे सचिन शेंडे तर गोरेगाव नगरपंचायतीत काँग्रेस पक्षाचे तेजराम बिसेन आणि सालेकसा नगरपंचायतीत काँग्रेस पक्षाचे विजय पुंडे तर तिरोडा नगर परिषदेत भाजपचे अशोक असाटी नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतींसाठी 2 आणि 20 डिसेंबरला 2 टप्प्यात मतदान झालं. या निवडणुकीत 127 नगराध्यक्ष उमेदवारांसह 1321 उमेदवार सदस्य रिंगणात होते. ज्यात शिवसेना राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडी युवा स्वाभिमान बंडखोर आणि अपक्षांचा समावेश होता. शेंदूर्जना घाट नगर पंचायतीमध्ये भाजपचे सुवर्णा हरिभाऊ वरखडे, चांदूर रेल्वे नगर परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या डॉ प्रियंका विश्वकर्मा, धामणगाव रेल्वे नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अर्चना रोटे, नांदगाव खंडेश्वरमध्ये प्राप्ती विलास मारोटकर, मोर्शी नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रतीक्षा गुल्हाने, वरुडमध्ये भाजपचे ईश्वर सलामे, अंजनगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष म्हणून भाजपचे अविनाश गायगोले, दर्यापूर नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या मंदाकिनी भारसाकडे, चांदूर बाजार प्रहारच्या मनीषा नांगलिया, अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजपच्या रुपाली अभय माथाने, चिखलदरा नगर परिषदमध्ये काँग्रेसचे शेख अब्दुल विजयी झाले आहेत, तर धारणी नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणून सुनील चौथमल यांनी विजय संपादन केला आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी नगरपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं एकतर्फी विजयाचा झेंडा फडकावला आहे. वंचितच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अफसर खातून अलिमुद्दीन यांनी तब्बल 9193 मतांनी विजय मिळवला असून भारतीय जनता पक्षाच्या कोकिळा येळवणकर यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदाच्या 4 ठिकाणी भाजप आणि एका ठिकाणी काँग्रेस विजयी झाले आहेत. बुलढाणा नगर परिषद अध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेच्या पूजा संजय गायकवाड विजयी झाले आहेत.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. धुकं आणि कमी दृश्यमानतेमुळे विमान वाहतूक विस्कळीत झाली तर विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या सोयींबाबतच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं आणि विमानतळांवर पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. हवाई वाहतूक मंत्रालयानं आज याबाबतचं प्रसिद्धीपत्रक जारी केलं. विमान कंपन्यांनी प्रवाशांना विमानाच्या स्थितीबाबत वेळेवर आणि अचूक माहिती द्यावी, प्रवासाला अधिक विलंब झाला तर भोजन आणि अल्पोपहाराची व्यवस्था करावी, तिकीट रद्द झालं तर पुन्हा आरक्षण अथवा तिकिटाच्या पैशाचा परतावा करण्याची व्यवस्था करावी, तसंच वेळेवर चेक इन केल्यावर बोर्डिंगसाठी मनाई करू नये असं यात म्हटलं आहे. सामानाची हाताळणी आणि अल्पवयीन मुलांची देखभाल याबाबतच्या सूचनाही यात देण्यात आल्या आहेत. राष्ट्रपतींनी आज विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण व्हीबी जी रामजी विकसित भारत जी रामजी विधेयक 2025 मान्यता दिली, जे ग्रामीण रोजगार धोरणात एक महत्वपूर्ण बदल आहे. हा कायदा ग्रामीण कुटुंबासाठी दर आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतन रोजगाराची वैधानिक हमी वाढवतो आणि सक्षमीकरण, समावेशक वाढ, योजनांचं एकत्रीकरण आणि सेवा वितरणाची संपृक्तता वाढवतो, ज्यामुळे समृद्ध, सक्षम आणि स्वावलंबी ग्रामीण भारताचा पाया मजबूत होतो. यापूर्वी संसदेनं विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान विधेयक 2025 मंजूर केलं, ज्यामुळे भारताच्या ग्रामीण रोजगार आणि विकास चौकटीत निर्णायक सुधारणांचा मार्ग मोकळा झाला. हा कायदा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 याची जागा घेतो आणि 2047 पर्यंत विकसित भारताच्या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत उपजीविका सुरक्षा मजबूत करण्यासाठी एक आधुनिक वैधानिक चौकट प्रदान करतो. भारत आणि पाकिस्तानच्या 19 वर्षाखालील क्रिकेट संघांमध्ये दुबई इथं आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना पाकिस्ताननं भारताचा 191 धावांनी पराभव करत जिंकला. अंडर 19 आशिया कप जिंकला आहे. पाकिस्तानकडून 172 धावांची खेळी करणाऱ्या समीर मिनाज याला सामनावीर आणि प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून घोषित करण्यात आलं आहे. आजच्या सामन्यात पाकिस्ताननं दिलेल्या 347 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ 156 धावाच काढू शकला. हवामान. आज विदर्भात सर्वात कमी तापमानाची नागपूर येथे 8.2 अंश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आली असून वर्धा इथं 8.2, यवतमाळ इथं 8.5, अमरावती इथं 9, अकोला बुलढाणा इथं 10 अंश सेल्सिअस तर गडचिरोली इथं 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 288 नगरपरिषदा आणि 285 नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकात महायुतीची मुसंडी, भाजप ठरला पहिला पक्ष. भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहनगर असलेल्या नागपूर जिल्ह्यात 15 तब्बल 12 नगरपालिकांमध्ये भाजपाचे नगराध्यक्ष, कामठीत 40 वर्षानंतर फुल्ल कमळ. विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या सोयींबाबतच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, हवाई वाहतूक मंत्रालयाचे निर्देश आणि 19 वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.